स्वाद आपल्या सोबत आहे. फुलंब्री औरंगाबादची कोविड योद्धा जी सध्या पुण्यामध्ये रुग्णसेवा करते दीपाली ढाकणे.
पण दीपाली मॅम, तुम्ही रोज हॉस्पिटलमध्ये जाता या कोविड पेशंटच्या तुम्ही आसपास असता, नो असं म्हटलं तर हरकत नाही की तुम्ही रोज मृत्यूच्या दारातनं ये जा करता, है ना? तर तुम्हाला भीती वाटत नाही या सगळ्यांची?
नाही सर, कारण जे आपण पेशंटला माहिती देतो की तुम्ही स्वतः काळजी घ्या, स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवा, त्याची सुरुवात आम्ही स्वतःपासून करतो. एक सतत मनामध्ये कॉन्फिडन्स असतो, एक आत्मविश्वास असतो की नाही आपण हे सर्व खबरदारीचे उपाय घेतलेले आहे, त्यामुळे या कारणाची भीती नाही वाटत सर. आणि त्यातही लक्षणांमध्ये फरक आहे. नॉर्मल ताप किंवा नॉर्मल फ्ल्यू जो असेल तो वेगळा आहे, आणि कोरोनाचे थोडेसे लक्षणं वेगळे, ज्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होणं हा मुख्य सिम्पटम वेगळा आहे बाकीचे.
नाडी 3.5 FM पर मैं हूँ अभिनीत आपके साथ. थोड़ा सा पुनः बजाते रहो.